निर्गम अध्याय 2. लेवी वंशातील एका मनुष्याने जाऊन लेवीच्या एका मुलीशी विवाह केला. ती स्त्री गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला. तो फार सुंदर आहे असे पाहून तिने त्यास 3 महिने लपवून ठेवले. पुढे आणखी तिला तो लपवून ठेवता येईना म्हणून तिने एक लव्हाळ्याची पेटी तयार केली. तिला राळ व डांबर लावले. तिने त्या बाळाला पेटीत ठेवून ती पेटी नदीच्या तीरी लव्हाळ्यात नेऊन ठेवली. त्याची बहीण त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली. त्यावेळी फारोची मुलगी आंघोळ करण्यासाठी नदीवर आली. तिच्या दासी नदीच्या किनाऱ्यावर फिरत होत्या. तिने लव्हाळ्यात ती पेटी पाहिली आणि एका दासीला तिकडे जाऊन ती पेटी आणण्यास सांगितले. तिने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले. ते बाळ रडत होते. तिला त्याचा कळवळा आला. ती म्हणाली, खात्रीने हे इब्र्याच्या मुलांपैकी आहे. मग ती बाळाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, या बाळाला दूध पाजण्यासाठी मी जाऊन तुझ्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई शोधून आणू का? फारोची मुलगी तिला म्हणाली, जा. तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली. फारोच्या मुलीने त्या बाळाच्या आईला म्हटले, या बाळाला घरी घेऊन जा व माझ्याकरता त्यास दूध पाज, त्याबद्दल मी तुला वेतन देईन. तेव्हा ती स्त्री बाळाला घेऊन त्यास दूध पाजू लागली. ते मूल वाढून मोठे झाले तेव्हा तिने त्यास फारोच्या मुलीकडे आणले आणि तो तिचा मुलगा झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले. ती म्हणाली, कारण मी त्यास पाण्यातून बाहेर काढले. काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर आपल्या लोकांकडे गेला आणि त्याने त्यांची कष्टाची कामे पाहिली. कोणी एक मिस्री आपल्या इब्री मनुष्यास मारत असताना त्याने पाहिले. तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिस्राच्या मनुष्यास जीवे मारले व वाळूत पुरून टाकले. दुसऱ्या दिवशी तो बाहेर गेला तेव्हा पहा, 2 इब्री माणसे मारामारी करीत होती. त्यांच्यामध्ये जो दोषी होता त्यास तो म्हणाला, तू आपल्या सोबत्याला का मारत आहेस? पण त्या मनुष्याने उत्तर दिले, तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू काल जसे त्या मिस्र्यास जीवे मारलेस तसे मला मारायला पाहतोस का? तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वतःशीच म्हणाला, मी काय केले ते आता खचित सर्वांना माहीत झाले आहे. आणि फारोने याविषयी ऐकले तेव्हा त्याने मोशेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला. मिद्यानी याचकाला 7 मुली होत्या. आपल्या वडिलाच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या हौदात पाणी भरत होत्या, परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. पण मोशेने उठून त्यांना मदत केली. त्याने त्यांच्या कळपाला पाणी पाजले. मग त्या मुली आपला बाप रघुवेल याच्याकडे गेल्या तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, तुम्ही आज इतक्या लवकर घरी कशा आला आहात? त्या म्हणाल्या, एका मिस्री मनुष्याने आम्हाला मेंढपाळाच्या हातून सोडवले. त्याने आम्हासाठी पाणी देखील काढून कळपाला पाजले. तेव्हा तो आपल्या मुलींना म्हणाला, तो कोठे आहे? तुम्ही त्या मनुष्यास का सोडले? त्यास बोलावून आणा, म्हणजे तो आपल्याबरोबर भोजन करेल. त्या मनुष्यापाशी राहायला मोशे कबूल झाला. त्याने आपली मुलगी सिप्पोरा हिचा विवाह देखील त्याच्याशी करून दिला. तिला एक मुलगा झाला. मोशेने त्याचे नाव गोरशेम ठेवले. तो म्हणाला, मी परदेशात वस्ती करून आहे. बऱ्याच काळानंतर मिस्राचा राजा मरण पावला तेव्हा इस्रायलांनी दास्यामुळे कणून आक्रोश केला. त्यांनी मदतीकरिता हका मारल्या व दास्यामुळे त्यांनी केलेला आकांत देवापर्यंत वर जाऊन पोहोचला. देवाने त्यांचे कणणे ऐकले आणि अब्राहम इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्यास आठवण झाली. देवाने इस्रायली लोकास पाहिले आणि त्यास त्यांची परिस्थिती समजली.